झंझावात महाराजा यशवंतराव होळकरांची शौर्यगाथा. प्रकरण पाचवे. यशवंतराव होळकरनं खुद्द महितपूरवरच छापा घालून तिथलं ठाणं उद्ध्वस्त केलं ही बातमी वाऱ्यासारखी साऱ्या माळव्यात पसरली. हे अशक्यप्राय वाटणारं कृत्य करणाऱ्या यशवंतरावांभोवती अद्भुततेचं वलय येऊ लागलं, जो तो त्यांची चर्चा करत होता. तरी दौलतरावाच्या अवाढव्य फौजांसमोर तो टिकणार नाही अशाही शंका घेतल्या जात होत्या. दौलतरावाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या प्रजेला यशवंतराव हा एक मोठा आधार वाटू लागला होता हे मात्र खरं. महितपूरहून तो आता कुठं जाईल आणि हल्ला करेल याच्याही लोक अटकळी बांधत होते. सर्वात मोठी चिंता तर डुंडरनेकच्या गोटात पसरली होती. मुळात महितपूरवर यशवंत हल्ला करेल याचीच कल्पना त्यानं कधी केली नव्हती. अचाट धाडस असल्याखेरीज असलं आत्मघातकी वेळकृत्य कुणी करणार नाही असं त्याला वाटत होतं. पण त्यानं सावधगिरी म्हणून पाठवलेल्या दोन पलटणी महितपूरला पोचायच्या आतच यशवंत तेथे पोचला, तेथील किल्ला जिंकला आणि खंडणी वसूल करून निघूनही गेला हे समजल्यावर मात्र तो हतबुद्ध झाला होता. यशवंतराव होळकरला काही करून आता नेस्तनाबूत केलं नाही तर आपल्या हातातून माळवा निघून जाईल आणि आपल्या धन्याला दौलतरावाला हे आवडणार नाही हे त्याला चांगलंच माहिती होतं. काय चाल असेल यशवंतराव होळकराची, तो खलबते करत बसला होता. होळकर आता नेमका आहे तरी कुठं हेच समजत नव्हतं. त्याच्यावर हल्ला करायचा तरी कुठं? डुंडरनेकची कवायती फौज तशी वेगवान मानली जात होते, पण यशवंतरावांचा वेग एवढा मोठा होता की डुंडरनेकच्या कवायती फौजांना त्याला कधी गाठता झालं नाही. त्याच्या हालचाली अनपेक्षित असल्यानं कसलीही पूर्वतयारी करता येणं अशक्यच होतं. मानाजी म्हणाला, कापितान साहेब, एक ना एक दिवस तो महेश्वरवर चाल करणार, राजधानीचं शहर ताब्यात घ्यायचा प्रयत्न तो करणार. डुंडरनेकनं त्यावर विचार केला, मग नकारार्थी मान हलवली. महेश्वरला आपण आधीच वेढा घातलाय, तेथे जायची हिंमत करेल तरी कशी तो? तो म्हणाला, हो महितपूरवर हल्ला होईल असं तरी आपल्याला कुठं वाटलं होतं. सैतान आहे तो निर्दय, शत्रूची माणसं मारताना एवढा निर्दयपणा कोणी दाखवला नसेल. तेवढ्यात एक हिजीब वाऱ्याच्या वेगानं घोडा पळवत तिथं आला. त्यानं दिलेली बातमी काही आनंददायक नव्हती. यशवंतराव होळकरनं निमाड जिंकलं. डुंडरने खादरलाच. निमाड तर खूप पूर्वेकडं होतं. इतक्या कमी दिवसात महितपूर ते निमाड एवढं मोठं अवाढव्य अंतर पार करून ते जिंकायचं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. अशक्य अशक्य, डंडरनेक पुटपुटला. पण हिजीब सांगत होता की खबर पक्की आहे. विश्वास ठेवण्यापलीकडं गत्यंतरच उरलं नाही. म्हणालो ना मी, हा माणूस सैतान आहे. आपल्याला त्याच्याशी तत्काळ निपटावं लागेल, नाहीतर त्याचा महेश्वर कधी हल्ला होईल हे सांगता येणार नाही. काविंद.
Sample complete. Ready to continue?